स्तोत्रसंहिता अध्याय 83. हे देवा, गप्प राहू नकोस. हे देवा, आमच्याकडे दुर्लक्ष करू नको आणि स्वस्थ राहू नकोस. पहा, तुझे शत्रू गलबला करीत आहेत आणि जे तुझा द्वेष करतात त्यांनी आपले डोके उंच केले आहे. ते तुझ्या लोकांविरुद्ध गुप्त योजना आखतात आणि ते एकत्र मिळून तुझ्या आश्रिताविरुद्ध योजना करतात. ते म्हणतात, या आपण त्यांचा एक राष्ट्र म्हणून नाश करू. यानंतर इस्रायलाचे नावही आणखी आठवणीत राहणार नाही. त्यांनी एकमताने एकत्र मिळून मसलत केली आहे. ते तुझ्या विरुद्ध करार करतात. ते तंबूत राहणारे अदोमी आणि इस्माइली, मॉब आणि हगारी, गबाल, अमोन व अमेलिकेचे पलिस्ट्री आणि स्वरकर हे ते आहेत. अशुरानेही त्यांच्याशी करार केला आहे. ते लोटाच्या वंशजांना मदत करीत आहेत. तू जसे मिदानाला सिस्रा व याबिन यांना किशोन नदीजवळ केलेस तसेच तू त्यांना कर. ते एंदोर येथे नष्ट झाले आणि ते भूमीला खस झाले. तू ओरेब व जेब यांच्यासारखे त्यांच्या उमरावांना कर. जेबह व सलमुन्ना यांच्यासारखे त्यांच्या सर्व सरदाराचे कर. ते म्हणाले, देवाची निवासस्थाने आपण आपल्या ताब्यात घेऊ. हे माझ्या देवा, तू त्यांना वावटळीच्या धुळ्यासारखे, वाऱ्यापुढील भुसासारखे तू त्यांना कर. अग्नि जसा वनाला जाळतो व ज्वाला जशी डोंगराला पेटवते, तसा तू आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग कर आणि आपल्या तुफानाने त्यांना घाबरून सोड. हे परमेश्वरा, त्यांचे चेहरे लज्जेने भर, यासाठी की त्यांनी तुझ्या नावाचा शोध करावा. ते सदा सर्व काळ लज्जित व घाबरे होत. ते लज्जित होऊन नष्ट होत. नंतर तू मात्र, तूच परमेश्वर या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळेल.